चैतन्यमनोविष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदानीयं ददाति स्मरणं नमामि विष्णुपादाय कृष्णकृष्णाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिने नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणि प्रचारिणे निर्विशेषशून्यवादि पाश्चात्यदेशनाथे गायत्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानन्द हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे पण
मुख्य गोष्ट अशी की ऐन मोठ्याच्या क्षणी अगदी ज्या क्षणी त्याला एक निर्णायक असं आपलं मन ठेवायचं होतं त्यावेळी त्याच्या मनामध्ये इतका काहूर मारला इतक्या वेगवेगळ्या विचारांचा आणि त्यापैकी अनेक विचार असे होते की प्रतिपक्षाने आपला धर्म सोडलाय पण आम्ही सोडावा का माझ्यासमोर या प्रसंगी युद्धामध्ये नुसतेच कोणी क्षत्रिय वीर नसून माझे पितामह आजोबा आहे माझे गुरु आहे त्यांना मी मारावं आणि म्हणून अर्जुन गीतेच्या पहिल्या अध्यायात श्रीकृष्णाला जे काही युद्ध न करण्यासाठी कारण देतो तुम्ही आम्ही कोणी असतो तर आपण त्याला हो म्हणतो आणि अनेक विद्वान या पहिल्या अध्यायामध्ये ते ठेचकाळतात त्यात ते पुढे जाऊ शकत नाही की अर्जुनाने प्रतिपक्षाविषयी करुणा कल्पना करा मी तुम्हाला त्याच्या विविध कारणांपैकी एकच कारण देतो बघा तुमच्यापैकी कोणाला त्याला प्रत्युत्तर द्यायची शक्ती आहे का की श्रीकृष्ण आज माझ्यासमोर जे काही युद्धे उपस्थित आहे जर त्या आम्ही पांडवांनी आमच्याकडे एक सैन्य अर्ध्याहून कमी आहे पण समजा आम्ही युद्ध आरंभ केलं आणि हे सर्व युद्ध या ठिकाणी धरापेटी पडले यांच्या स्त्रिया या अबला आणि पूर्णपणे आश्रयहीन होते समाजात ज्यावेळी आश्रयहीन स्त्रिया असतात त्या स्त्रिया असा विचार करतील की ह्या पुरुषांनी इतकं पाप केलं केवळ राज्याच्या लोभासाठी हे घडले त्यावेळी ते धर्म पण गेला होता त्यांची विवेक बुद्धीमध्ये गेली होती जर तुम्ही 100 कौरव असाल आणि तुम्ही 5 पांडव असाल तुम्ही वाढवून घ्या कसंही करा पण एकमेकांचा जीव घेऊ नका जर का तुम्ही धर्म आचरण करत नसाल आम्ही तरी का करावा आणि अशा प्रकारे त्या स्त्रिया कदाचित कारण त्यांचे पती वगैरे सर्व या ठिकाणी पडले तर वाव मार्गीय पुरुष अशा स्त्रियांना उगीच व्यभिचारास प्रवृत्त करतील अशा प्रकारे झालेल्या संयोगातून जी संतती उत्पन्न होते ती पुढे समाज करण्यासाठी काय चांगलं करणार आहे आणि म्हणून हे कृष्ण एका मागोमाग एक पिढ्या अशा निर्माण होतील की ज्यांच्यावर काही चांगले संस्कारच नाही आणि म्हणून काही वर्षांचा अवधी होईल मी निघून जाईन बाकी योद्धे निघून जातील पण आमच्या नंतर संपूर्ण मानव समाज जो आहे तो रसातळाला जाईल ही अधोगती कशामुळे होईल तर मला माझ्या चार भावांना या ठिकाणी काहीतरी भूमीचा तुकडा पाहिजे म्हणून सांग मला कृष्ण हे युद्ध मी का करावं अजून एका ठिकाणी म्हणतो भले त्यांच्या मनामध्ये लोभ उत्पन्न झाला असेल पण आम्हाला बुद्धी आहे की नाही आम्ही का बोलतो असं करावं कल्पना करा अशा प्रकारे एक वीर योद्धा रणभूमीवर सांगतोय की मी का बोलायला मारावं कार्यकर्ता म्हणतो की जर का मला अशस्त्र पाणय माझ्या हातामध्ये शस्त्र नसलेलं पाहून या उभारी मला इथे ठार मारलं तर बरं होईल
आपल्याही जीवनामध्ये कधी कधी असा प्रसंग येतो की आपल्याला वाटतं की हे सगळं पाहण्यापेक्षा मृत्यू आपला बरं होईल. अशा प्रकारे अर्जुनाने एका मागोमाग एक जसा एक चिरेबंदी वाडा असतो त्या दोन तरणाच्या मधून काही सुई पण जाऊ शकत नाही इतकं ते सगळं टाईट बसवले असतात. अर्जुनाचे जे आक्षेप होते की मी युद्ध करणार नाही तर यावर श्रीकृष्णांची भूमिका काय होती ते पहिल्यांदा म्हणाले की बघ तू योद्धा आहेस तू जा युद्ध कर. युद्ध केलं की ते युद्धामध्ये गोरफाटा म्हणून सगळं तू विसरशील. तर म्हणतो नाही मला दिव्य ज्ञान पाहिजे. पण श्रीकृष्णांची भूमिका असेल की दिव्य ज्ञान तू आणि मी मित्र आहोत आपण एकत्र शिकायला गेलो आपण एकत्र व्यवस्थापन केलंय आपण एकत्र मौज मजा केली आहे आपण एकत्र साधुसंग केलाय विद्वत सभेमध्ये आपण एकत्र आलो आहोत हे आज अचानक तुला मी एकदम उपदेश करावा असं का वाटतंय तुला उपदेश हवा असेल तर तू व्यासदेवांकडे जा भौम्यांकडे जा चवन ऋषी आहेत अनेक ऋषी म्हणून त्यांच्याकडे मागतो. तर पहिला अध्याय हा अर्जुनाचा त्याचं नावच आहे मुळी अर्जुन विषाद अर्जुन विषाद योग आणि पहिल्या अध्यायाच्या शेवटी जो अर्जुन त्याने वर घेतला त्याने पण केला होता जो कोणी मला सांगे सोबत तो धनुष्य ते काही नावाचं नाहीये त्या माणसाशी मी निकराने युद्ध करेन एक तर तो मेला पाहिजे किंवा मी असा पण केलेला अर्जुन गांडिवम संस्कृते हस्तात्व परिधैयते कृष्ण भ्रमतीवच मी म्हण माझं मन भिरभिरत आहे मला हे उभं राहणं शक्य नाहीये हातातून गांडीव माझ्या खाली पडतंय त्वचेचा दाह होतोय. दुसरा अध्याय आरंभ होतो अश्रू पूर्ण कुलेक्षण अश्रुपूर्ण आकुल असे त्याचे डोळे अर्जुनाला तर अर्जुन तो रडतोय तिथल्या लोकांना वाटत की ह्या जगामध्ये असं काय बघत की आम्ही रडतो आणि भगवंत मात्र नेहमी हसतात राधा गोपीना समोर उपस्थित आहे. एक आपली भावनी समजूत असते की समजा माझ्या बरोबर भगवंत पण रडायला लागले तर सहानुभूती आहे त्यांना पण वाटतंय की मी तुझ्यावर आहे मी काही करू शकत नसतो कमीत कमी तुझ्यावर रडेल तरी मी. पण श्रीकृष्ण असे नाही गीतेच्या त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती श्रीकृष्ण अजूनही हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती हास्यच आहे. मग श्रीकृष्णाने म्हणायला सुरुवात केली की तुझे जे आक्षेप आहे की यातनं पाप लागेल तुला त्याच्याविषयी करुणा वाटते तुला असं वाटतं की यामुळे वर्णसंकर उत्पन्न होईल तुला असं वाटतं की हा तुला भोग घेता येणार नाही वगैरे 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 तर हे सगळं तुला का तुझी किलोमीटरची चांगली असेल तर तू तुझी किलोमीटर या ठिकाणी उपयोगात आण ना. पण खरं सांगू तुझं हे तत्वज्ञान तुझ्या उपयोगाला येत नाहीये इतरांना सोडा. कित्येक लोकांना वाटतं की आम्ही गीता का वाचावी किंवा आम्ही इतरांचं तत्वज्ञान का बरं आत्मसात करावं माझ्या जीवनाचा मी शिल्पकार मी माझ तत्वज्ञान बनवेन स्वतः बनवाती मग आजपर्यंत एकही मनुष्याचा उत्पन्न झाला नाहीये की ज्याने स्वतःचं तत्वज्ञान करून ते स्वतःच्या जीवनामध्ये पूर्णपणे उपयोगात आणलं असावं, इतरांचा सोडा. कारण मनुष्याची ती कुवत नाहीये. आपल्याला समजलं पाहिजे की आपण फारच क्षुद्र आहोत. त्या क्षणाला अर्जुनाने एक असं पाऊल उचललं जे एका भगवत भक्ताला शोभते. म्हणजे कोणतं होत कि त्या रणभूमीवर अर्जुनाने श्रीकृष्णाने पाहून म्हटलं,
कार्पण्य दोषो पहत स्वभाव इच्छामि त्वां धर्म समूढचेता यच्छ्रेयस्यां निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शादिमां त्वां प्रपन्नम्.
कार्पण्य दोष कृपणता म्हणजे मनाचा संकुचितपणा, बुद्धात बुद्धीचा संकुचितपणा. या कृपण बुद्धीमुळे, कृपणाचा विरुद्ध ब्राह्मण, ब्राह्मण म्हणजे उदार मनाचा, कृपण म्हणजे संकुचित मनाचा, तर कार्पण्य दोष या कमकुवत आणि संकुचित बुद्धीमुळे दोष उपहत स्वभाव. मी पूर्णपणे गोंधळून गेलोय. समूढ, मूढ म्हणजे भ्रमित, समूढ म्हणजे पूर्णपणे माझं चित्त जे आहे ते पूर्णपणे माझं मोहित झालेलं आहे, भ्रमित झालेलं आहे. या ठिकाणी मला तुम्ही श्रेय, या श्रेयस्या जे माझ्या करता श्रेयस करायचे ते तुम्ही मला सांगा. आपल्या शास्त्रामध्ये दोन गोष्टी सांगितल्या जातात, श्रेय आणि प्रेय. प्रेय म्हणजे जे तुम्हाला अगदी आत्ता कामाला येईल तेवढंच. आत्ता म्हणजे केवळ आजच नव्हे, हा आठवडाच नव्हे, ह्या जीवनामध्ये पण त्याला पण प्रेयस म्हणते. जे तुम्हाला अनंत काळाकरता लाभान्वित होईल ते खरं श्रेय. त्यामुळे मनुष्य समाजाकरता वेद हे सांगताय की तुम्ही श्रेयस्कर असं आपल्या जीवनाकरता काय करताय, अशी कोणती प्रक्रिया असं काही आहे का तुमच्याकडे? तर म्हणून श्रेयस्कर तुम्हाला काय सांगा, या श्रेयस्या निश्चित म्हणते. पण असं नाही की कदाचित यदा कदाचित काय झालं तर असं चांगलं होईल. निश्चित माझा लागेल हे तुझ्या मतात चांगलं आहे. श्रीकृष्ण पहिल्यांदा काळात म्हणाले की मी का म्हणू, शिष्यस्ते अहम. आता आपण मित्रत्वाचं नातं संपुष्टात आलं. गुरु आणि शिष्य हे भौतिक रीत्या मित्र नसतात, आध्यात्मिक दृष्टीने एकाप्रकारे असतात. कारण मित्र म्हणजे सहाय्यक या नाताने. जसं इंग्लिश मध्ये म्हणतात, फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. जो तुम्हाला काही अडचणीच्या प्रसंगी मदत करतो तो तुमचा खरा मित्र. तर गुरु हे तुम्हाला साक्षात सर्वात घोर अडचणीत असताना मदत करतात, पण त्या अर्थाने तुमचे ते मित्र आहेतच. पण हे जे हाय हॅलो मैत्री जी आहे ती या आध्यात्मिक क्षेत्रात काही कामाची नाही. तर म्हणून ती मैत्री सांगली आपली, मी तुमचा शिष्य आहे. शिष्यस्ते हा शाही मान त्वाम प्रपन्न. मी तुम्हाला या ठिकाणी शरण आलो. अर्जुनाने पूर्वापार जी परंपरा चालू आहे शिष्यांची, काहीतरी नवीन केलं नाही. श्रीकृष्णांना जगद्गुरु समजून त्यांचं शिष्यत्व पत्करणारा अर्जुन काही पहिला व्यक्ती नाही. त्याच्या आधी अनेक अनेक शतकांपूर्वी शंकराचार्याने कृष्ण मंदे जगद्गुरु. तर श्रीकृष्ण हे जगद्गुरु आहे. श्रीकृष्णांची वाणी, श्रीकृष्णांचं शास्त्र, श्रीकृष्णांचं तत्वज्ञान, त्यांचं जीवन हे सर्व आदर्श आहे. त्यातनं आपण सर्व काही आपल्या जीवनाचं ध्येय शिकू शकतो. त्याचा फक्त एक नवीन अध्याय कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर उलगडत होता.
काही वापरा लाल आणि हिरवी
तर भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने भगवंताना सांगितलं की तुझा शिष्य आजपासून शिष्य होणार म्हटल्यानंतर श्रीकृष्णांची प्रतिक्रिया काय होती ते म्हणाले अशोच्यानंदोच्यस्त्वं प्रज्ञा वादांश्च भाषसे गतासो न गतासोश्च नानुशोचंती पंडिता अशोच्यं ज्या गोष्टी शोक करण्याच्या लायकीच्या नाहीये त्यावर तू शोक करतोयस अशोच्य या गोष्टी शोक करण्याच्या लायकीच्या नाहीये अनुशोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे आणि तुझी भाषा आहे ती फार मोठी प्रकांड पंडिताप्रमाणे गतासून अगतासूंश्च ज्या गोष्टी आता आहेत आणि ज्या गोष्टी त्या निघून जातील ना अनुशोचंती पंडिता खरे बुद्धिमान लोक अशा गोष्टी करता जरा देखील शोक करत नाही अर्जुना श्रीकृष्णाने अगदी गोड भाषेमध्ये अपंडिता म्हणून वास्तविक त्याला महामूर्ख म्हटलेलं आहे ठीक आहे आपल्याला आवडलंय त्याला महामूर्ख म्हणून लक्षात ठेवा एका तुम्हाला उदाहरण समजेल की कोणाला घर महामूर्ख म्हटले एका घरामध्ये एक नवीन वधू येते आणि त्या घरामध्ये एक मुलगी असते युवती तिचं आता लग्न होणार असत तर त्या मुलीला या वधूची सासू आणि तिची आई ती म्हणते हे बघ तुझं आता लग्न होईल तर तू आता ज्यावेळी परक्या घरी जाशील त्यावेळी नीट वगैरे करा भांड्याची आदळापाट करायची नाही स्वयंपाक नीट करायचा उगाच मोठ्याने हसायचं नाही आणि अशा प्रकारे तिला ती अनेक अनेक उपयोग देत असते तर ती मुलगी आपली हो म्हणते सर्वात सर्व काही आहे सर्वांनी हो म्हणते पण खरा उद्देश मला असतो त्या मुलीला त्याचप्रमाणे जे लोक ज्या गोष्टींकरता शोक करणं योग्य नाही अशा गोष्टींकरता शोक करतात त्यांना श्रीकृष्णाने महामूर्ख म्हणून तुम्हाला आम्हालाही महामूर्ख म्हटलेलं आहे आपण म्हणून मी आणि महामूर्ख काय आता तरी मला म्हणजे म्हटलं होतं तरी पण का बरं असं म्हटलं आहे आपण आता कोणता असं कोणतं आचरण केलं आपण की आपल्याला हे पालोपद चिकटलं पाहिजे का बरं आपल्याला तसं कोणी म्हणावं त्याची कारण आपण बघूया त्याच्या पुढे गीतेचा उपदेश दुसऱ्या अध्यायामध्ये जवळजवळ सर्व त्या ग्रंथाचं तत्वज्ञान सूत्ररूपाने सांगितलंय त्याच्यानंतर एक एक प्रश्न जे अजून विचारतात त्याचे उत्तर जवळ घेत जातात मुख्य गीतेमध्ये विचार केलेले विषय जरा लिहाय ठिकाणी पहिला विषय गीतेचा ईश्वर तत्व ईश्वर अगदी जितक्या मोठ्या रीतीचं लिहाय कारण सर्वांना शेवटी वाचता आलं शेवटी दिसत का ते लिहिलेलं नाही जर मोठ्या मोठ्या
Thank you.
ठीक आहे आता नाही नवीन पेन हे पत्र पण पहिलं तत्व ईश्वर तत्व, दुसरं जीव, तिसरं तत्व प्रकृती, चौथं काल आणि पाचवं कर्म. ईश्वर, जीव, प्रकृती, काल आणि कर्म. तर मुख्य म्हणजे आमचा जो 6 दिवसांचा अभ्यास वर्ग असतो त्यामध्ये आम्ही या सर्व विषयांवरती वेगवेगळ्या प्रकारे प्रकाश झोत टाकून त्याचं निरूपण करीत असतो. या ठिकाणी आपण 3 दिवसांचा हा अभ्यास वर्ग ठेवलेला आहे, त्यामुळे आपण या सर्व 5 विषयांमध्ये अगदी खोल शिकणार नाही आहोत. आपण याच्यापैकी जे 3 विषय निवडले, पुनर्जन्माचं विज्ञान, श्रीकृष्ण कोण आहे किंवा भगवंत म्हणजे कोण, आणि चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट का घडतं किंवा त्याच्या विरुद्ध वाईट लोकांच्या जीवनात चांगलं का घडतं, आज आपण जीवतत्व म्हणजे आत्मा म्हणजे कोण, परमात्मा म्हणजे कोण याविषयी तुम्ही माहिती घेऊ. उद्या आपण ईश्वर तत्व हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि शेवटच्या याच्यामध्ये प्रकृती काल या दोघांच्या संयोगामध्ये, त्या दोघांच्या अंमलाखाली किंवा दोघांच्या प्रभावाखाली बद्धजीव जसं काही वागतो, जे काही करतो, त्यामुळे तो कर्माच्या कथाकडे सापडतो. म्हणून 3 विषय हे तिसऱ्या दिवशी घडले. तर ईश्वर, ईश म्हणजे नियंत्रक, ईश म्हणजे नियंत्रक. मग कोणी नियंत्रक असू शकेल? कोणी कंपनीमध्ये सुपरवायझर आहे, त्याच्या हाताखाली 10 लोक काम करतात, तो एक नियंत्रक. एखादा मनुष्य त्याचं लहानच कुटुंब आहे, 4 माणसं कुटुंब, तो त्याचा नियंत्रक. तुमचं कुटुंब आहे किती जणांचं कुटुंब आहे? 6. तुमच्या कुटुंबात तुमचा अमल चालतो? वडिलांचा अमल चालतो, ठीक आहे, हरकत नाही. पण एका कुटुंबामध्ये एका कोणतरी कर्त्या पक्षाचा प्रभाव किंवा अमल चालतो. समजा वडिलांनी म्हटलं की या घरामध्ये रात्री 10 नंतर लाईट चालू असं प्रमाण आहे, सगळ्यांनी लवकर झोपलं पाहिजे, ठीक आहे, त्या घरात तो नियम आहे. पण तुम्ही असं कधी पाहिलंय का की तुमच्या वडिलांनी जे तुम्हाला नियम तुमच्या घरात हवे ते इतरांवर लादलेले असं नाही होत? तरी म्हणजे हो तुमचा लाईट नंतर करा 10 वाजले, आमच्या घराचा नियम 11 आहे, आमच्या घरी 11 वाजता आम्ही सगळं बंद करत असतो. याचा अर्थ काय आहे की हे जे असे लहान लहान नियंत्रक आहे त्यांची नियंत्रण कक्षा छोटीशी आहे, ती त्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. ती गेली तर त्याचा हसो होईल किंवा पराभव होईल किंवा काय होईल. आता प्रधानमंत्री म्हटले आहेत, भारताचे राष्ट्रपती, भारताचे प्रधानमंत्री, पण त्यांचा अमोल या देशाच्या सीमेपुरता मर्यादित. आज आपल्या कल्पनाही करता येणार नाही, पण पूर्वी सबंत पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट असायचे, तरी पण त्यांचा प्रभाव हा केवळ या एका गोल यावेळे ग्रह गोळा होता. इंद्र याचा अमल काय? संपूर्ण स्वर्गलोक. पण हा इंद्र पण केवळ त्या ब्रह्मांडापुरता आले. एक ब्रह्मांड असेल 14 प्रकारच्या ग्रहांच, एक ब्रह्मदेव, त्यांचा पण प्रभाव एका ब्रह्मांडापुरता मर्यादित. शास्त्रात म्हणजे असे किती ब्रह्मांड आहे? अनंत कोटी. म्हणजे वेदशास्त्र आपल्याला आपल्या बुद्धीच्या कक्षा इतक्या विस्तारित 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 करत सांगतात की मग त्याला समजलं की अरे म्हणाला आहात तुमच्यापैकी कोण जर कुत्रे मारत असतील तर तुम्ही त्या कुत्र्याचा ईश्वर आहात. की मी म्हणाल त्याला खायला देईन त्याला खायला देणार नाही. तर या न्यायाने या जगात प्रत्येक जण एका अर्थाने ईश्वर आहे आणि एका अर्थाने कोणाच्या आधिपत्याखाली आहे. प्रश्न असा आहे असा कोणी आहे का की ज्याचा इतरांवर प्रभाव चालतो आणि त्याच्यावर कोणाला चालत नाही. या प्रश्नाचं उत्तर हे कोण देऊ शकेल सांगा बरं. या प्रश्न उत्तर कोण देऊ शकेल? तोच देऊ शकेल. एका माणसाने मला म्हटलं की तुमची गीता वाचून मला असं वाटतं एवढा घमेंडखोर माणूस आहे त्याच्या दर्पाला त्याच्या मान घेण्याच्या इच्छेला आणि त्याच्या अभिमानाला काही सीमाच नाही हो. सगळ्या बाबतीमध्ये मीच तो आहे अर्जुन तो मी आहे हा सगळा मोठा तो मी आहे सर्व ऐश्वर माझं आहे सर्व यश माझं आहे सर्व भवन माझं आहे बुद्धिमानी ज्ञान माझं सर्व माझं आहे. अरे काय झालंय काय मी म्हटलं हे बघा आपला जो सूर्य आहे ना आपला म्हणजे जो आपल्याला दिसतो तो सूर्य त्या सूर्याने समजा म्हटलं माझ्याहून देदीप्यमान माझ्याहून प्रकाशमान अशी वस्तू अखेर ब्रह्मांडात कुठेही नाही. ती वस्तुस्थिती आहे हे सत्य आहे. मी संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशमान करतो ती खरी गोष्ट आहे. ते करताय आणि त्याचं कधी बिल पाठवत नाही. मी एवढं प्रकाश घेता रोज मला सांगायला घरी लवकर जा व्हिटॅमिन डी मिळतं फुकट सकाळी 9 वाजेपर्यंत सूर्याच्या कोमल किरणामध्ये. बाहेर जर गेलो फार्मसीमध्ये तर व्हिटॅमिन डी च्या कॅप्सूल 60 करोड पडतात. हे व्हिटॅमिन डी खरं चांगलं पोषक फ्री ते कधी प्रकाश बदल करत नाही. पाऊस कशामुळे पडतो त्याच्यामध्ये पडतो म्हणजे पाणी पण करत येतो प्रकाश पण करत येतो उष्णता पण करत येतो. कधी काही म्हणत नाही आपल्याकडे. तर ही वस्तुस्थिती आहे की सूर्य काही अभिमानाच्या ह्याच्यात सापडला नाहीये. म्हणून ईश्वर जो आहे त्याला नुसतं ईश्वर न म्हणता त्याला गीतेमध्ये परम ब्रह्म म्हटलेलं आहे. परमेश्वर म्हणजे गीतेचा अभ्यासक हा नुसताच कोणी ईश्वर ह्याच्या मागे लागत नसतो. इंग्रजी त्याला गॉड विथ कॅपिटल जी असं म्हणत. म्हणलं की आमच्याकडे या माणसाचा एवढा प्रभाव आहे अहो ह्याच्याकडे खूप पैसे आहे ह्याच्याकडे खूप बल आहे ह्याच्याकडे खूप ज्ञान आहे. या सर्व जगातील सर्व ऐश्वर ज्ञान बल देणे असेल त्याचा उगम का दाखवा आपला हा गीतेचा खरा अभ्यासू साधक. तर परमेश्वर यांची परमेश्वराची व्याख्या ही गीतेनुसार गीतेनुसार ती अशी आहे अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्वं प्रवर्तते. सर्व काही माझ्यापासून येत आहे. सर्व काही म्हणजे सर्व काही एक गोष्ट अशी नाहीये जी त्यांनी कुठून उसनी आणली आहे किंवा काही भाड्यात दिले आणली कोणाकडून किंवा त्याच्यातून त्यांना जरा संकोच आहे की हे सगळं मी केलंय पण हे समजत नाही कुठं आलंय नाही. म्हणून प्रामाणिक विद्यार्थ्याला गीता एक आश्रयस्थान वाटत आणि अप्रमाणित व्यक्तीला गीतेमध्ये प्रचंड अडचणीतत्व असताना कारण त्यांच्या ज्या मनातील भावना त्यांच्या मनातील त्यांचे जे काही बुरुज असतात मोठे मोठे किल्ले ते असे एका मागोमाग एक ढासळत जातात गीता वाचताना. कित्येकांना गीतेमध्ये साम्यवाद दिसतो कोणाला गीतेमध्ये अहिंसा दिसते. किती आश्चर्याची गोष्ट आहे की जो ग्रंथ युद्ध भूमीवर सांगितला गेला ज्याच्या नंतर एक युद्ध घडलं या कोण अनुसारची का दिसेल? म्हणतात ना तुम्ही ज्या प्रकारचा रंगीत चष्मा चालवा त्याप्रमाणे तुम्हाला जग रंगीत दिसत. कोणी म्हणेल मग ठीक आहे तुमचा पण चष्मा रंगीत आहे का? तुम्ही पण एक श्रीकृष्णांचा प्रतुलंग चष्मा लावलेला आहे. पण त्यांच्या दृष्टीने जग पाहण्यामध्ये काय लाभ आहे हेच तर खरं गीतेचं वर्ण आहे. की अर्जुन स्वतःच्या बुद्धीप्रमाणे जे जग दिसलं जे आयुष्य दिसलं त्याप्रमाणे तो त्याची प्रतिक्रिया निर्माण करतो मनामध्ये. त्या अर्जुनाच्या तत्वज्ञानाचं फळ काय? केवळ डोळ्यातून अश्रू निराशा हाताचा धनुष्य बाण खाली पडतोय. ज्यांना धैर्य पाहिजे जीवनाची एक निश्चित दृष्टी पाहिजे केवळ या जगापुरतं नव्हे या आयुष्यापुरतं नव्हे तर एक अनंत काळ समोर दिसेल अशा प्रकारची दृष्टी पाहिजे त्यांना श्रीकृष्णाचा दृष्टिकोन स्वीकारावाच लागेल. तुम्ही तुमचं लॉजिक वापरा तर्कबुद्धी वापरा काही वापरा त्यामुळे कोणी व्यक्तीने एक ओपन माइंडेड म्हणतात की मी कोणी म्हणजे मी श्रीकृष्णांना परमिशन मारत नाही पण मला तुम्ही सिद्ध करून दाखवाल तर पुढचं पाऊल उचलता तयार आहे एवढी जरी भावना असेल तरी पुरेशी. जसं गणितामध्ये म्हणतात लेट द नंबर बी एक्स आपण पुढे सुरुवात करतो मग त्यामध्ये गणित जोडलं की आपलं जे आधीचं अझम्पशन आपली जी आधीची मनाची धारणा होती ती खरी झालेलीच आहे. तर पहिला मुद्दा असा की परमेश्वराची जागा जी आहे ती आधीच निवडली गेलेली आहे त्याच्या त्याच्यापुढे त्याच्यावरती निवडणुका होणं शक्य नाही. ज्या कुणाला असं वाटत असेल की गीतेचा अभ्यास करून किंवा दोन तीन श्लोक ऐकून किंवा श्लोक पाठ करून किंवा काहीतरी योग सामर्थ्य करून मला परमेश्वर होता येईल आधी सांगितल्याप्रमाणे ती पोस्ट आधीच भरलेली आहे आणि याच्या पुढे त्याच्याविषयी निवडणूक नाही काही परीक्षा नाही की काय मग तुम्ही म्हणाल मग आपण कोण आपण सर्व इथे आहोत ते आपली कॅटेगरी दुसरी जीवतत्व. तर जीव म्हणजे कोण? आता एक साधा प्रश्न आहे एक व्यक्ती जर का परम नियंत्रक असेल तर परम नियंत्रक म्हणजे काय त्याच्या हाताने कोणत्या असलं पाहिजे नाही असं तुम्ही ऑफिस पाहिलं की सगळे तुझे डायरेक्टर सगळे चेअरमन शक्य नाही ते एक प्यून म्हणेल की मी आणि डायरेक्टर एकाच मंदिरावर काम करतो ठीक आहे एकाच मंदिरावर काम करत असाल पण तू ऑफिसच्या बाहेर बसतो एका स्टुलावर आणि तो चेअरमन बसतो आतमध्ये डायरेक्टर ऑफिसमध्ये माल कुठे भरायचा माल कुठे विकायचा हे तुला कोणी विचारत नाही तुला ते एवढे विचारतात आय साहेब आहेत का आतमध्ये खरी गोष्ट आहे का अकबर एकदा आपल्या नावाकडून आपली हजामत करून येत असतो नावी म्हणतो की हुजूर मी तुमची इतकी जवळून सेवा करत असतो बाकीचे लोक एवढ्या तुम्ही जवळ देत नाही त्यांना मला पगार वर्षाला 20 रुपये आणि बिरबलला 2000 सुवर्ण मुद्रा असं का हो म्हणे मी तुला सांगतोय फक्त काय एक दिवस अशीच त्यांची हजामत चालू असते आणि गाणी बजावणी नगारे ढोल ते म्हणतात की बंगले काय चालले पाहिजे तर तो येतो आणि सांगतो काहीतरी मोठा आवाज एक मिरवणूक सारखं वाटतंय काहीतरी आणि 500-600 लोक असावे काहीतरी हे असेल कुठेतरी सणासुदीचं काहीतरी चालू असेल तितकाच बिरबल तिकडे येतो समोर अगोदर म्हणतो बिरबलला काय चाललंय तर म्हणे ते मोतीराम शेठ आहेत त्यांच्या मुलाचं लग्न आहे, आग्र्याचे जे धनिक राम आहे त्यांच्या मुलीशी आहे, 1200 लोक आता इकडे येणार आहे आणि ते समोरचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी हा लग्न सोहळा पार पडणार आहे. अकबर म्हणाला, उत्तम मेहर, तुमच्या पगारामध्ये एवढी तफावत काय? तर तू मला असं जर तुझ्या बुद्धीप्रमाणे उत्तर दिलंस तर त्याला मी तुम्ही पगार मिळणार. म्हणजे जीवाची बुद्धी आणि ईश्वर बुद्धी यामध्ये प्रचंड भेद असतो. जीवाला अणु म्हटले आणि श्रीकृष्णानं विभू म्हटले. त्याच्यामध्ये ईश्वर आणि जीव बरं प्रकृतीमध्ये काय मग प्रकृतीची संकल्पना सोप्या भाषेत सोप्या भाषेत सांगायचं तर जसं एक प्रचंड कारखाना आहे त्याच्यामधून स्टीलचे शीट बाहेर पडतात किंवा एक साबणाचा कारखाना आहे ज्यातनं अगदी बरोबर आकाराने कापलेला साबण बाहेर पडतोय त्या आकाराने प्रकृती म्हणजे हे भौतिक जग जे निर्माण झालेलं आहे ते निर्माण करणारी भगवंतांची एजन्सी भगवंतांची एक सेविका तिला नाव पण आहे चांगलं नाव आहे दुर्गा. काय नाव ठेवले दुर्गा म्हणजे जिच्या कचाट्यातून कोणी लगे जाऊ शकत नाही दुःख गमयती गमन करणं म्हणजे पळून जाणं किंवा जाणं निघून जाणं तर जिच्या आवडत आवडून कोणाला जाऊ शकता येत नाही जसं दुर्ग म्हणजे किल्ला तिथं कोणी भेदू शकत नाही तर ही दुर्गा देवी हिचं एकच काम या जगात जे जीव आहेत ते इथे राहतील तो पण ठीक आहे पण त्यांचं कोणी पळून जर प्रयत्न केला त्याला हे असं का करते तिला कोणी सांगितलं की याला पण असंच ठेव म्हणून मुली रोचक कथा आहे. तर प्रकृती भौतिक प्रकृती म्हणजे त्याच्या त्या थोडस एक फिल्ट्रेशन होत आहे भौतिक प्रकृती ही प्रकृती भौतिक आहे भौतिक आहे ज्या ठिकाणी अनेक लोक हरे कृष्ण संस्थानाला येतात त्यांच्या मनामध्ये हा पहिला प्रश्न असतो की हे लोक आहे ना कोणत्याही गोष्टीला भौतिक भौतिक म्हणून एक सॉलिड शिली येतात प्रत्येक गोष्टी हे भौतिक हे तुमचं वागणं भौतिक हे तुमचं बोलणं भौतिक काय भौतिक जे तुम्ही हे सगळं वाईट वाईट म्हणता तुम्ही राहणार नाही तेव्हा हा मायक्रोफोन भौतिक असे रेकॉर्ड भौतिक हे लाकूड भौतिक कशा वापरता मग त्या प्रभाना म्हटलं का ठिकाणी तुम्ही सगळं जगाला शिवायला आलो हे सगळं जग नश्वर आहे वाईट आहे दूषित आहे राहणार ते प्रभा म्हणजे प्रश्न चांगला आहे आम्हाला तर बाहेर पडायचंय पण आमचं या जगाशी भांडण नाही जर या जगातल्या काही चांगल्या वस्तू असतील त्या आम्ही कृष्ण सेवेकरता अवश्य उपयोगात आणतो एक मला सांगा एखाद्या प्रकृतीला भौतिक म्हटलं तर परत सुज्ञ वाचकाच्या किंवा सुज्ञ साधकाच्या मनात प्रश्न असेल मग अशी एखादी प्रकृती आहे का की जी भौतिक नाहीये हाच मुख्य प्रश्न जर का ही प्रकृती भौतिक त्याच्या विरुद्ध काय त्याला शास्त्रामध्ये चिदाकाश परवियोग दिव्य वैकुंठ अशी अनेक नाव दिलेली आहेत. तर आता आपण सध्या जे चर्चेचा विषय घेतलेला आहे ती ही भौतिक प्रकृती ईश्वर ईश्वर कधीही जीव होऊ शकत नाही तो त्या लेवलवर येऊ शकत नाही त्याला समजेल जीव कोण त्याचं कार्य काय ते कशा करता या ठिकाणी अडकून पडले त्यांना सहाय्य कसं करायचं सर्व माहिती पण ईश्वर कधी जीव होत नाही आणि जीव ईश्वर प्रकृती ही त्या जीवाची या जगातली माता ठरते निवड या जगापुरती काळ काळाचा अंमल काळाचा प्रभाव या भौतिक जगातच दिसतो आध्यात्मिक जगात काळाचा प्रभाव असण्याची आवश्यकता नसते. आणि कर्म, कर्म म्हणजे जो प्रचंड जटिल कुटील असा जो एक नियमांचा एक एवढं जाड पुस्तक असू शकेल, हे घडत ते होतं, ते घडत ते घडत, हे घडत हे होतं, हे घडत ते घडत, यातनं बाहेर जर मला काही समजत नाही. आणि म्हणून कर्माला गुंता गुंत म्हणतात, किंवा ग्रंथी जी अगदी जटिल असे ते त्या ते प्रधान पकडला तो म्हणजे जीव कि त्यालाच बाहेर पडता येत नाही. तर ईश्वर जीव प्रकृती काल कर्म हे पाच मुख्य विषय भगवद्गीतेचे. आज आपण ते ज्यांच्याकडे काही नोटबुक वही असेल किंवा ज्यांना काही लिहून द्यायची इच्छा असेल त्यांच्याकडे मी आज सांगतोय की आज आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत. पुनर्जन्माचं विज्ञान याच्यामधला पहिला मुद्दा आहे बदलणारे देह. आपण नंतर आता बंद करू नका की नंतर स्लाइड पूर्ण त्यांना दाखवेन मी. एक असे देह सगळे एकाच व्यक्तीच्या जीवनात घडलेली घटना आहे. डावीकडे लहान लहानच बाळ दिसत पण त्या बाळाच्या आधी काय दिसतो ते जे आहे ना तो आधीचा अध्याय, तो आधीचा अध्याय संपला आहे आणि ह्या नवीन जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झालेला आहे. आणि मग कौमारम यौवनम, कौमार म्हणजे बालपण, यौवन म्हणजे पुढचं युवावस्था, जरा जरा म्हणजे म्हातारपण, म्हातारपण झालं की पुन्हा मृत्यू, पुन्हा एक अध्याय समाप्त, नवीन अध्याय चालू. हे बदलणारे देह. दुसरा आपला विषय आजच्या चर्चेचा आत्म्याविषयी संशोधन. आत्म्याविषयी संशोधन तिसरा विषय आहे पुनर्जन्माविषयी तीन ऐतिहासिक पुरावे. तीन पुरावे. चौथा विषय आहे या आत्म्याचा गूढ प्रवास. आणि पाचवा मुद्दा आहे पुन्हा परत येऊ नका. जरी पुनर्जन्म पुनर्जन्म ऐकला आपण तरी खरं यश हे आहे की पुन्हा या ठिकाणी परत येऊ नका. अर्थात सोपं नाही येते काय पण समजू आपण. पहिला मुद्दा आपण चालू करणार आहोत बदलणारे देह किंवा आत्मा. त्याच्या आधीपासून आत्मा पण सुरुवात करतो. आत्मा म्हटलं की आत्मा काय येतो, काय येतो आत्मा म्हटलं की जीव आणि काय सूक्ष्म आणि गुढ काहीतरी भूत बाहेर त्या झाडाखाली आत्मा आहे असं काय बोलत आहो. मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही गीतेविषयी सांगताय. अत्यंत खेदाची गोष्ट आहे की हा इतका मूलभूत सिद्धांत आहे आणि त्याला आपल्या जगात नव्हे खास करून भारतामध्ये हे सगळे टुकार कादंबरीकार आणि नाटककार आणि या सगळ्या लोकांनी अगदी चावून चावून चिवडा म्हणता कसा केलेला या या किंवा कोल्हापुरी लोकांना सांगायचं ती भेळ झालेली आहे. पण त्यामुळे काय झालंय की याच्यामध्ये कादंबऱ्या छापल्या जातात, मासिक छापली जातात पण सत्यता आहे कोणा समजत नाही. तर पुनर्जन्म जे आहे तो केवळ काही लोकांचा होतो का, काही लोकांचा होत नाही का, किंवा मग त्याविषयी अरे याचा पुनर्जन्म झाला. तर प्रश्न असा आहे की आपण आज आपण समजून होणार होते की सगळ्यांचाच होतोय तो एकाच्या गोष्टीने धवल काय ओळख.
म्हणून दुसऱ्या अध्यायाच्या तेराव्या श्लोकात भगवान कृष्ण सांगतात
की
एक जीव ह्या देहात असताना, या देहात राहताना तो अनेक वेळा आपला देह बदललेला पाहत असतो. तुम्ही एकदा लहान होता होता, तुम्हाला काय आठवण आहे अगदी आपल्या लहानपणीची? किती लहान असताना पहिली ती आठवण, पहिली असताना, दुसरी असताना किंवा त्याच्याही आधी? अच्छा, पाचवी तुम्ही दगडी पडले हे तुम्हाला आठवत. प्रत्येकाने विचार करा की मी जर का अगदी पाठी 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 गेलो माझ्या आयुष्यात, तर मला अगदी माझी लहानपणी आठवण कोणती आहे? आपल्या कृष्णवर्धन मंदिरामध्ये एक बंगाली दादू आहेत, दादू आजोबा तिकडचे, ते म्हणे मला मी 2-2.5 वर्षाचा असताना माझ्या मोठ्या बहिणीच्या तिने मला आपल्या ह्याच्यात घेतलेलं, मला कडेवर घेतलेलं, हे मला आठवते. त्यांचं वय असता जवळजवळ 77-75 वर्षात. निश्चितच मी आईच्या गर्भात होतो हे मला आठवत नाही. बरोबर कोणा ठिकाणी आठवत नाही, पण आपण सर्व होतो. म्हणजे अहो पण ही गोष्ट इतकी पूर्वीची आहे की मला तर काहीच आठवत नाही. आणि तुम्हाला आठवत नाही पण तुम्हाला पाहिलेलं आहे लोकांना बाहेर करणार काय करता? म्हणजे मी पाहिलं नाही किंवा मला आठवत नाही, म्हणून बदलणारे देह, देह सारखा बदलत असतो. आणि देह कशाप्रमाणे? या मायक्रोफोन प्रमाणे. आता समजा वीज गेली, या मायक्रोफोन संपलाच काम. हा मग तो त्याचं जे काम आहे ते करू शकणार नाही. ते म्हणजेच मायक्रोफोनच्या आतमध्ये काहीतरी आहे ज्याला ऍक्टिव्ह प्रिन्सिपल किंवा एक अत्यंत जागृत तत्व, त्यामुळे तो मायक्रोफोनचं काम करतोय. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये असा ऍक्टिव्ह प्रिन्सिपल काय आहे, एक जागृत तत्व काय आहे, त्या जागृत तत्वाच्या अभावामुळे किंवा त्याच्या ते उपस्थित नसलं आपलं शरीर वाढणारही नाही, मोठही होणार नाही, त्यात काही परिणाम होणार नाही. एक माणूस समजा आपण म्हणतो हा माणूस मेला, मेला म्हणजे काय? गेला कोण? हा कुठे गेला? तुझे राधा गोपीनाथ प्रभू नेहमी प्रवचनाला त्यांची एक काकू, तर काका त्यांचा एक विषय द्यावा असा झाला, त्यांना अपत्य वगैरे नव्हतं व्यक्ती, तर जवळजवळ 35 का 37 वर्ष त्यांचा संसार चालू होता. ज्या दिवशी काका वारले त्या दिवशी तिने सगळ्यांना सांगितलं आणि नातेवाईक आले आणि डॉक्टर म्हणाले की आता आपण अंत्यसंस्कार उद्या सकाळी करू. त्या रात्री त्या काकू त्या खोलीमध्ये राहायला तयार नव्हते की मी नाही होणार आहे प्रश्न असा आहे की 35-37 वर्ष तुम्ही यांच्याबरोबर राहिला, सुख दुःख एकत्र अनुभवली, एकमेकांचे अश्रू पुसले, एवढं काही केलं, आज तेच शरीर आहे ना समोर, पण आता ते पती नसून ते कलेवन आहे, तो मृतदेह. तसं डॉक्टर पण दॅट डेड बॉडी असं म्हणतात. अरे असं आहे बोलता हो, ते आमचे नातेवाईक आहेत, आमचे हे आहे, ते आहे. आता सगळं संपलं. मग जर का हा एक मृतदेह आहे, मग जे माझे काका होते, जे माझे वडील होते, जे माझे पती होते, ते कुठे गेले? मग म्हणजेच या शरीरामध्ये काहीतरी होत, त्यामुळे हा मनुष्य उठायचा, बोलायचा, चालायचा, वागायचा, हसायचा, म्हणायचं चालू नाही होतं. आज कोसा करू शकत नाही ते का? तर पूर्वी तो जे होता आता काहीतरी मायनस आहे. म्हणजे माझे काका कोण? तर हे खरं म्हणजे काका ते आणि ते गेल्यामुळे तुम्ही ते केले असं म्हणता. आणि हे जगातल्या सर्व भाषांमध्ये हीच वोकॅब्युलरी आपली जाते, हीच नामावली आपली जाते. ते घेऊन गेले इंग्लिश म्हणून मी पास करावे. आणि असं असतो की लोक म्हणतात की आत्मा आत्म्याचा पुरावा काय हो, तो आत्मा दिसत का नाही आम्हाला. या आत्म्याचं संशोधन करण्यासाठी आत्म्याला आत्म्याला समजून घेण्यासाठी शास्त्र असं म्हणत की सर्कमस्टान्शियल एव्हिडन्स म्हणजे म्हणजे परिस्थिती जन्य पुरावा, एवढं एकच पुरावा आहे. पुरावा म्हणजे काय? आत्म्याची उपस्थिती असली की शरीर त्याच्यामध्ये सहा प्रकारचे बदल घडतात. आपली तिसरी जी आहे ईश्वर, जी भूत, जीव आणि प्रकृती, त्याची प्रकृती आहे. ईश्वर जीव प्रकृती काल कर्म म्हणून वेदामध्ये म्हटलेलं आहे अहम ब्रह्मास्मी. ऐकलंय नाही अहम ब्रह्मास्मी? भरपूर ऐकलंय. त्याचा अर्थ असा की मी ब्रह्म म्हणजे मी एक चित कण आहे, मी जड देह नसून या देहाला जड म्हटलेलं आहे आणि आत्म्याला चित म्हटलेलं आहे. अहम ब्रह्म अस्मी. एकदा एका म्हाताऱ्या स्त्रीला वृद्धेला एक काहीतरी तोडगा सापडला आणि तिने असं विचारलं की देवा माझे पती मला परत दे. तिच्या समोर पती परत आले, वय वर्ष 2. म्हणजे हे नाही, हे थोडी माझे पती आहेत, ठीक आहे परत घ्या. पुन्हा पती आले, वय वर्ष 5. म्हणजे यांना घेऊन काय देऊ मी? म्हणजे आता तिसरा शेवटचा वर्ग नाही आता काय पाहिजे ते? म्हणजे मला पती पाहिजे. पुन्हा पती आले, वय वर्ष 9. धावती म्हणले की हे काय चेष्टा चालली? आणि चेष्टा नाही, तू ज्या व्यक्तीला या संक्रमण काळामध्ये केवळ एक स्टार्टिंग पॉइंट, एक आरंभाचा बिंदू आणि एक अंतिम बिंदू ह्यामध्ये पती मानलंस, पण त्याच्या आधीचा त्याचा भूतकाळ आहे की आणि पुढे भविष्यकाळ देखील आहे. म्हणून बदलणारा देह हे आपल्याला तत्व समजून घेतलं पाहिजे की मी देह असून माझा एक आत्मा आहे. बरोबर आहे काय? बरोबर आहे. मी आत्मा असून मी देह धारण केला आहे हे बरोबर. ज्याप्रमाणे त्या व्यक्तीने एक चॉकलेट शब्द घातला आहे आणि कोणतरी सदरा घातला आहे, तर तुम्हाला मी उद्या समजा पाहिलं तर ते चॉकलेटी रंगाचे घातलेले ड्रेस ते कुठे गेले? मीच तो. नाही तो त्यांचा शर्ट वेगळा होता. आज शर्ट मी दिला म्हटलाय. जसं शर्ट बदलले, पॅन्ट बदलली, शूज बदलले की ह्याने मनुष्य बदल नसतो. शास्त्र हेच म्हणत आज मनुष्य देह आहे, उद्या आणि कोणा देह असेल, देवतेचा असेल, चांगले काम केली पुढचा देह मिळेल. आणि समजा चांगले काम नाही केली तर बाकी देह आहे की आपल्या बाजूला झाले भाऊ भाऊ हे कोण आहे? हे कोण आहे ते? हे काही राक्षस किंवा देव नसून तेच जीव आहे. जसे आपण आहोत फक्त त्यांचा देह वेगळा. मग त्या त्यानंतर त्यांना कसा देह का दिला, त्यांनी काय काम केलं असेल, हे सगळं समजण्यासाठी आपल्याला तसं या माणसाने एक्झाम पास झाला तो त्याला क्लेरिकल पोस्ट मिळाली, हा एक परीक्षा पास झाला आणि हा चेअरमन झाला. म्हणजे कसं काय हो, आपल्या परीक्षा वेगळ्या होत्या, अभ्यासक्रम वेगळा होता. याची बुद्धी क्लेरिकल साठी, याची बुद्धी चेअरमन साठी, याची कार्य पुत्रासाठी, याची कार्य देवतेसाठी,
असं करून एकूण 84 लक्ष विविध प्रकारचे देह भगवान श्रीकृष्णांनी आधीच निर्माण करून ठेवले. या 84 लक्षांच्या पलीकडे आपली बुद्धी जाऊ शकत नाही. समजा एकाने अशी इच्छा केली की मला हे खायचंय ते नको, असा लांबडोका देह पाहिजे, असा छोटा पाहिजे, रेडी तयार. हे का हॉटेलप्रमाणे की जास्त वरती नाही, जास्त खाली नाही, एसी नको, जास्त पैसे नाही आणि अटॅच टॉयलेट बाथरूमातली खोली आहे का? काय खोली तयार आहे. म्हणजे प्रथम तुमची इच्छा असते की असायला अशी खोली आहे का, ठीक आहे. त्याचं भाडं किती? 550 रुपये. माझ्याकडे 200 रुपये. जर का 200 रुपये असतील तर तुम्ही 200 रुपयाच्या वरणे ज्या खोली खोल्या आहेत त्याच्या पलीकडे तुम्ही जाऊन विचारपूस करण्याची आवश्यकता नाही. कारण तुमच्याकडे त्याची परचेसिंग पॉवर नाही, तुमच्याकडे शक्तीच नाही इकडे घ्यायची काही. म्हणून ज्याला इंग्लिश मध्ये डिझायर आणि डिझर्व, इच्छा करणं आणि त्याची लायकी असणं, या दोन्ही गोष्टी लागतात. अमेरिकेत एका माणसाने लोकांना विचारलं की तुम्हाला मृत्यूनंतर स्वर्ग जायचंय का? लोक म्हणाले हो. काय चान्स आहे तुम्ही स्वर्गात जाल म्हणून? जवळजवळ 70% अगदी चांगले चान्सेस आहेत. काय करते बरोबर, आम्ही अगदी जाणार होतो. ह्याचा अर्थ असा की ज्यांनी 4 वर्ष मेडिकल कॉलेजने जाऊन ऍडमिशन घेऊन एक दिवसही ते कधी लॅबोरेटरीत गेले नाही, की क्लासरूम मध्ये बसले नाही, की परीक्षा दिली नाही, आणि त्याला मला विचारलं की डॉक्टर होण्याचे चान्सेस काय आहे, ते म्हणजे चांगले. अरे बघा, अभ्यास तर पुस्तक पाहिजे का, सिलेबस कोणता आहे तरी माहितीये का? म्हणून नुसतंच मला मोक्ष मिळेल, मला स्वर्ग प्राप्ती होईल, त्या नुसत्या भावड्या आशा करून चालत नाही. त्याच्यासाठी सबळ कार्य करावं लागतं आधी. तर पहिल्या मुद्द्याचा मुख्य हेतू हा, मी देह असून मला एक आत्मा आहे, चूक. मी आत्मा असून मी एक देह धारण केला आहे. आता आत्म्याविषयी संशोधन दुसरा मुद्दा घेतला. कित्येकांना माहितीये की बघा, तुमचं तत्त्वज्ञान म्हणजे काय? शरीरामध्ये आत्मा असतो आणि मृत्यू येतो, आत्मा जात होणार बाहेर. एका शास्त्राने म्हटलं की आपण हे पकडणार जे आत्म्याला कळते, त्याने काचेचा खोका लावला पॅक होईल असा. आणि त्या काचेच्या खोक्यामध्ये एका व्हॉलंटियर चौकशीने आलेल्या मरणासाठी आपल्याला आत घातलं आणि बंद करून टाकलं. आता एक वेळी मरणारच आहे, बाबा तू मरतोय तर जरा जाता जाता काहीतरी सायंटिफिक रिसर्च करता काहीतरी मदत करून जाती. ठीक आहे, त्याला घातलं आणि बघायला लागली आता कधी मरतो. आणि ते बघायला पाहिजे, कारण काही घडत नाही. त्याला काय वाटत की हा आत्मा हा असा काच किंवा भिंत किंवा लोह किंवा दगड याच्यामध्ये तो सत्वित राहू शकेल? भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये ज्यांनी नीटप्रमाणे त्याचं निर्गमन केलंय की या आत्म्याचे जे गुण आहे त्यांचा या भौतिक गुणाशी काही संबंध नाहीये. जसं मुंबई कोल्हापूर युनिटी हायवे चांगला हायवे सध्या तरी, पण मुंबई कोल्हापूर जी फ्लाईट येते ती कधी हायवे प्रमाणे येते का? आता लेफ्ट घ्या, आता जॅम आहे, थांबा इकडे नाही. हो, रस्त्याचे नियम आणि फ्लाईटचे नियम पूर्ण वेगळे असतात. तिथे काही असं नसतंच की लेफ्ट टर्न घ्या किंवा यू टर्न घ्या किंवा 60 वर जाऊ नका. किती बारीश कल्पना आहे की विमानात आल्या तरी 60 वर जायचं नाही म्हणून. त्याचप्रमाणे भौतिक शरीराचे नियम, या भौतिक जगाचे नियम आणि त्या चिदाकाशातील त्या वैकृत जगातील नियम पूर्ण वेगळे, काहीच तुलना करू शकत नाही. म्हणून दोन उपनिषदांमध्ये आत्म्याच्या आकाराविषयी एक हिंट दिलेली सूचना किती सुंदर आहे पहा. केशाग्रशत भागस्य शतधा कल्पितस्य च जीव भावोस विज्ञेयस्य. केश अग्र, केस
तुम्हाला नाही तुला दाखवायचं केस, केसाचा अग्रभाग आणि वरचाही भाग, तो एक केसाचा अग्रभाग घेऊन त्याचे किती तुकडे करायचे, 100 अधिक शतभाग कल्पित असते, केशाग शतभाग असते, 100 भाग करायचे, त्या 100 भागापैकी एक भाग घ्या, त्याकडे 100 भाग करा, हे आत्म्याचा, हा आत्म्याचा आकार. तरी एका व्यक्तीने म्हटलं की आपण याचा नक्की करूच, आपण इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप कधी पाहूया आपण, त्याला पाहिजे की हे पाहता शक्य नाही. ज्या व्यक्तीने विष प्यायलाय त्याला उकार येतात, कोणाला फेस येतो, तर तो मृत्यू पावसा जातो. कारण का तर ते विष आत भिनल्यामुळे मायक्रोफोन जिवंत वाटतो का, त्याच्यामध्ये वीज असल्यामुळे एखादा माणूस पोटभर लिहिलेला आहे तृप्त का वाटतो आत जेवण गेल्यामुळे. त्याचप्रमाणे जे शरीर हलतं बोलतं बिलतं, लहान मुलांचं शरीर असू दे, स्त्री पुरुष वृद्ध युवक कोणतही असू दे, केवळ तो आत्मा असल्यामुळे ते शरीर जिवंत वाटत. आत्माने होऊन गेला शरीर संपलं. हा जो आत्मा आहे त्याचं आध्यात्मिक जगतातून भौतिक जगात ज्यावेळी पतन होत त्यावेळी याला एक प्रभाताने सुंदर उदाहरण दिलेलं आहे. एका ठिकाणी शिकवणी केली म्हणून आग असेल आणि आगीत ठिणग्या बाहेर निघतात. एखादी ठिणगी जमिनीवर पडते, काही काळ राहते, भिजवतात. एखादी ठिणगी पाण्यात पडते असा आवाज येतो, संपलं तिचं असे कसं. एखादी ठिणगी समजा कोरड्या गवतावर पडली आणि हवेचा धोका थोडीशी ज्योत निर्माण होईल, म्हणता म्हणता एखादी मोठी गवताची ट्रेंड असेल पूर्णपणे जळून खाक होत जाईल. असं काय बरं, त्या ठिकाणी जे नियमित केल्याने भक्त सोडून जे कोणी जाऊदेवाचे सदस्य किंवा ज्यांना इच्छा होती आपण एका एक बघूया उत्सुकता आहे मला गीता म्हणजे काय, हे तुम्हाला प्रश्न विचारू. एक उत्सुकता म्हणून एक जिज्ञासे मोठी आणि एक थोडस ज्ञान समाधान करता येईल, या तीन हेतूंना घेऊन जे कोणी आले असतील या अभ्यास वर्गाला कुठे हात होती करा. एक जिज्ञासा आहे, एखादे ज्ञान घेता येईल आणि काही प्रश्न आहे मनात. धन्यवाद. तुम्ही जे आहात तुम्ही या गवतात पडलेल्या ठेंगीप्रमाणे आहात. अनेक कोटी जीव आहेत बाहेर. आपण अभ्यासक्रम म्हटला म्हणजे मनुष्यच येणार, जे समजा इथे काही घोडे आहेत आम्ही त्यांना खरोखर शकणार नाही आणि ते समजू पण शकणार. म्हणजे हे जे ज्ञान आहे ते मनुष्य समाजासाठी आहे, पण या मनुष्य समाजामध्ये पण कित्येकांच्या जीवनाची अवस्था त्या पाण्यात पडलेल्या ठेंगीप्रमाणे. त्या भिंतीवर तुम्ही कितीही वाढा घातला मला असं का, असं का घडलं, त्याच उत्तर शनिवार आहे. उत्तर उत्तर समजून घ्या की असं आहे. आपल्या शास्त्रामध्ये तीन मार्मिक इतिहास दिलेले आहेत. आता माझा वेळ थोडा आहे आणि आपण प्रश्नोत्तर आजही कशी कशी मॅनेज करणार आहोत, त्यामुळे मी तुम्हाला तीन संक्षिप्त रूपात सांगतो. आमच्याकडे आम्ही जे नेहमी इथे प्रवचन घेतो, जर रविवारी कार्यक्रम असतो, इतर दिवशी कार्यक्रम असतात, मोठे सण असतात, त्या दिवशी निश्चितच या तीन पैकी एका व्यक्तीच्या विषयी चर्चा केली जाते. आणि काही प्रथम इतिहासात दिलेला आपल्या शास्त्रातील इतिहासामध्ये एक राजा होता चित्रकेतू नावाचा. अनेक अनेक राण्या सहस्रावधी, पण दुर्दैवाने पुत्र प्राप्ती नव्हते. माझ्यानंतर या राज्याचं कसं होईल सारखा याच निवंजनेत पडलेला. एक दिवस अंगिरा मुनी आणि नारद मुनी असं मुनी द्वय त्या ठिकाणी राजा त्याला म्हणाल होतो. पूर्वी राजे काय करायचे, कोणी असे आले साधू संत तर त्यांना म्हणते की माझं सिंहासन मी बसून सारखा रजोगुणी तमोगुणी विचार करून मी हे दूषित करत असतो. म्हणून ते आपल्या सिंहासनावर खाली उतरून त्या मुलीला सिंहासनावर बसवायचे, त्याचं चरण धुवायचे, ते पाणी प्यायचे, तुम्ही तिथं हे पावन करा. तर मग विचारलं सर्व काही क्षेम कुशल सर्व काही आहे पण एकच वचन आहे म्हणा पुत्र प्राप्ती होत नाही. नारदाने आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं की राजा तुझ्या प्रारंभात नाही दिलंय की पुत्र प्राप्ती करता काही विशेष नियोजन जाऊ नकोस किंवा नाही, ही एकच गोष्ट मला चालते सारखी. काही काळातून पण मला पुत्र होईल अशी व्यवस्था करा. तुझा पुत्र तुला हवाच असेल तर तो शोकाचं कारण होईल आणि थोडस हर्षाचं कारण होईल. शोक म्हणजे काय जास्त तुला द्वार होईल खूप खोड्या करेल इकडे करेल पण इतरांची बरोबर नाही करत काय त्याच्यावर. त्याची जी पट्ट राणी कृतज्ञुती ती काही दिवसाने प्रसूत होऊन तिला पुत्र रत्न प्राप्त होते. राजा इतका संतुष्ट इतका हर्ष भरित पण त्यानंतर सगळे दिवस याच राणीच्या महालामध्ये मुलाचं काय होईल किती मोठा झाला तर त्या मुलाचं संगोपन करण्यामध्ये काही ताई होत्या सेविका होत्या आणि राजा ह्या एका राणीकडे लक्ष देतोय त्याचं सर्व लक्ष त्या पुत्रावर केंद्रित आहे पाहून इतर राण्यांच्या मनामध्ये चक्क ईर्ष्या मत्सर इतका वाढला की त्यांनी एक दिवस विष घालून त्या मुलाची हत्या केली. दासी रडत आली की तो काही हलत नाही बोलत नाही काहीच करत नाही. राणी हे पाहून नुसती तिला तो संताप झाला तिला तो एका डोक्याच्या एका त्रास झाला तिला जवळ बेशुद्ध पडली राजा बेशुद्ध पडला मोर डोळ्याने धाय पकडून घडवलं की काय दैव काय क्रूर घडणं आहे कशा धर्माला पुन्हा मीरामुनी नारदमुनी प्रकट झाले. महाराज बघाय काय झालंय सांगितलं होत त्याचं नाव आहे हर्ष शोक. तो जन्माला आला तो हर्ष मिळाला त्याचा तर मृत्यू झाला पण का मृत्यू नारदमुनी तो ऐकायचा नारदमुनी आपल्या दिव्य शक्तीने म्हणलं की हे जीव तू पहा तुझे पिता तुझे आई तुझे सेवक सेविका हे अत्यंत दुःखी आहे क्लेशात आहे तू का म्हणून दिलास त्यांना. आश्चर्य म्हणजे तो जीव पुन्हा त्या शरीरात आला आणि चक्क उभारून बोलू लागला. महाराजांना प्रणाम करून म्हणाला की महाराज प्रारब्धाच्या दैवगतीनुसार मला हे शरीर दिलं गेलं होतं आणि त्याचा कालावधी फार थोडा होता. आतापर्यंत कोटी कोटी जन्मांमध्ये माझे कोटी कोटी माता झाले कोटी कोटी माझे माता झाल्या पिता झाले आणि ह्याच्याही पुढे जाता मला प्रवास करावा लागला तर मला असेच माता पिता लागतील तर मी कोणाला नक्की माझे माता पिता समजतो. याच्याशी माझा काही क्षणाचा संबंध आहे तसं आपण मुंबई कोल्हापूर एशियाड गाडीत बसलो त्या 12-15 तासाकरिता ते 40-50 जणांचं जे कुटुंब आहे ते चाललंय. कोणी म्हटलं जरा पाणी मिळेल का मला पाणी देऊ भूक लागली म्हणजे काय नाही आता मला देऊ नाही कोणाला काही इजा झाली आपण मदत करू. आणि एकदा का मुंबई सेंट्रलला आपण उतरलो की ते सर्व कुटुंब मिळून गेलं. मोठा प्रवास असेल इकडे तुम्ही काश्मीरला गेला जाऊ नका पण लांबच्या सहलीला गेला
प्रत्येक कुटुंब होत दोन दिवसांच. तुम्ही इकडे इकडे कार्यालयात काम करताय ते कुटुंब होत 10 वर्षांच. अशीच काही कुटुंब होतात 50-60 वर्षांची, पण एक दिवस त्याचं विघटन होत. एका हिंदी कवीने म्हटलंय की गंगेच्या किनारी जितकी वाळू आहे ना त्याच्यापेक्षा अधिक तुमचे आत्तापर्यंत नातेवाईक होऊन गेले. ती गंगेची वाळू कमी पडेल संख्येने. तर सगळ्या राण्या यांनी विष पाजलं त्या क्षमा मागतात. चित्रकेतूच हे आत्मतत्व ऐकून मनाचं सांत्वन होत. म्हणजेच या जगातील दुःख आहे आपल्या या जगामध्ये सर्वात अत्यंत दुःखी करणारी गोष्ट म्हणजे मृत्यू. आणि त्याच्यामध्ये काहीच चालत नाही. मग आपण आता ईश्वर इच्छा बरी असी त्याच्या समोर कोण काय बोलणार. पण मनुष्य जीवनामध्ये एक आपल्याला महत्वाची भूमिका दिलेली आहे. आपण हे समजू शकतो की हे दुःख काय आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे दुःख पुन्हा घडणार नाही याच्याविषयी काही करू शकतो आपण. नाहीतर पुनरपी जनना पुनरपी मरणं पुनरपी जननी जठरेशयनं. हे संसारे बहु दुःख बहु दुस्तारे याच्यामध्ये शक्य नाही आता बाहेर निघणं. दुसरा इतिहास दिला जातो राजा भरत. भरत महाराज हे अत्यंत कर्तव्य दक्ष कर्तव्य परायण धर्मपरायण धर्माहित दक्ष असे राजा. त्यांनी तो सगळं सोडून सर्वसाधारण परित्याग करून ते जंगलात जाऊ लागले. एक दिवस त्यांनी पाहिलं की एक हरिणी पाणी प्यायला आली आणि तिच्या मागे एका वाघ एका सिंहाने मोठा दरबार दिली. तिने घाबरून एक लहानसा ओढा होता त्याच्यावर ती उडाली उडी मारली. तिने ती बरीकडे पोहोचली पण ती गर्भिणी होते त्यामुळे तिच लहान पिल्लू ते प्रसूत होऊन त्या ओढ्यात पडलं. ती इतकी लहान झाली की ती थकून गेली या सगळ्यामुळे की पुढे कोसळून मरण पावली. आता या राजाने पृथ्वीचं राज्य सोडलं आणि अरण्यात राहायला आलेलं आणि एका लहानचा हरणाचा पिल्लू पाहून त्याला वाटले आपण घ्यावं येतात. ते घेऊन त्याने आपल्या कोटीमध्ये आणलं आणि मग तर रोज पूजा करायला गेला की ती फुलं पूजेचे हार वगैरे असतील ते हरणाचं पिल्लू येऊन त्याला तोंड लागेल. तो म्हणतो अरे आता हे मी कसं काय भरून त्याला आपण करणार जाऊ द्या. एक एक दिवस करत साधना सुटली जप सुटला व्रत सुटलं सर्व काही सुटून दिवस रात्र केवळ त्या हरणाचाच ध्यास करू लागला. आणि एक दिवस ते हरिण कुठेतरी गायब झाला. त्याला शोधता शोधता तो एका खड्ड्यात पडला आणि हरणाचा विचार करीत मृत्यू पावला. त्याला दुसरा जन्म मिळाला तो हरणाचा दूर एका आश्रमात. परंतु भगवत कृपेने स्मृती दिली होती मी कोण होतो आहे आपलं कुटुंब सगळं सोडून ते हरी म्हणजे भरत महाराज हे पुन्हा त्या पुढ आश्रमात आले. आणि यावेळी त्यांनी तपस्या करायला सुरुवात केली. कुठेही सत्संग असला की लोकांना दिसायचं की हरिणून बसलं आहे. हरणाचं शरीर त्याची कालावधी संपल्यानंतर त्यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. पण यावेळी त्यांनी ठरवलं तोंड पुढे कारण काही पण आपण ज्यावेळी संपर्क ठेवला तर पुन्हा आपण माहेर अडकले जाऊ. आणि म्हणून वडिलांना आश्चर्य होतं की हा मुलगा असा काय बोलत नाही कदाचित त्याला बोलत शक्य नाही कदाचित किंवा काही ऐकायला येत नाही कधी कधी. आणि मग मात्र मी कथा अगदी संपूर्ण करून सांगतोय. रघुवर महाराज यांना हेच जगभरात प्रकांड उपदेश करून त्यांचे गुरु म्हणून स्वीकारले जातात. महाराज रघुवर महाराज त्यांचं शिष्यत्व पत्करतात. तर या गोष्टीवरून आपल्याला गीतेमध्ये त्यांना सिद्धांत दिलेले आहे की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये शरीर सोडा त्या अवस्थेची पुढची पाहिजे मला प्राप्त होते. हरणाचा खेळ करून शरीर सोडल्यामुळे हरणाचं शरीर मिळालं. तिसरा ऐतिहासिक पुरावा आहे अजामिळाचा. अजामिळाने अगदी चांगलं शीर संपन्न सत्व संपन्न आयुष्य सुरू करून चांगली पत्नी स्वीकारली आणि एक दिवस चक्कर एका वेश्येला आपल्या घरी आणलं. तिचे 10 पुत्र त्यांचंही पालन पोषण अजामिळ करायचं. शेवटचा जो मुलगा 10वा शेंडेफळ त्याचं नाव ठेवलं नारायण. आणि नारायणवर त्याची प्रचंड आसक्ती. नारायण नारायण हे नारायण खाल्लंस का नारायण हे घे जरा नारायण 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 सारखं नारायण. आणि एक दिवस त्याने पाहिलं अत्यंत विद्रूप चेहरे असलेले तांब्याच्या ताळे झालेले केस लांब येणारे का शुक्राचे दात काळे काळे कुट्ट हातामध्ये पाश तो पाश त्याने अजामिळाच्या गळ्यात टाकला. आणि तो म्हणाला अरे मला येऊन आले यमदूत आले नारायण. एकच शेवटची आर्त किंकाळी. कोणाचा कोणाला संबोधन केलं त्यांनी आपल्या मुलाला की ह्याचं काय होईल ते माझं काय याच्याशिवाय ते नारायण. ते चार शब्द ऐकून चार अक्षर ऐकून चार विष्णुदूत त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्याने आपल्या घन गंभीर आवाजात त्या यमदूताला सांगितलं थांबा. थांबा आतापर्यंत कोणाची विषय नाही आम्हाला थांबण्याची. आम्ही यमदूत आता खरी गोष्ट नाही तर यमदूत असे 11 विक्रांत नेहमी असतात. त्याचं ते लक्षण आहे. त्याचा तो युनिफॉर्म आहे. ऑन ड्युटी असतात. म्हणजे मी ज्यावेळी प्रथम हरे कृष्णाची पुस्तक वाचली त्यावेळी समजलं की यमराजांची यमपुरी आहे संयम ही संयम. यम म्हणजे नियंत्रण ठेवणं. तर हे यमराज आहे त्यांना आपल्या महाराष्ट्र मंडळी कसं दाखवलेलं आहे. हा यमराज कसा असतो यमराज आपल्या मराठी कदंबरीकरांच्या कल्पनेतला झाडा दूध पोट शिंग दात बाहेर आलेले साफ चूक. यमराज हे अत्यंत सुंदर यौवन संपन्न महान भगवत भक्त आहेत. ते त्या यमपुरी रोज आपली ड्युटी करताना पण ते भागवत आवत असतात. तर का होत असं की समोर झाले असे यांनी काय केलंय चार घोन दोन रडून तिला बघून जीवन मारलंय हे असे सगळे लोक आल्यानंतर आणि ते यमराज शेवटी त्या ड्युटीला कंटाळले की काय बाबा किती पाप करतात हे लोक. मग कधी ते भगवंत भगाशी ऑफ नाही तर सुटी मिळेल. आणि ते यमराज महाभारत काळामध्ये विदुर म्हणून आले की मला हे मान मराठा म्हणून मोठा उद्यावर नको एक दासीचा जन्मासच आहे. आणि त्या जन्मात त्यांनी दुर्योधनाची अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. म्हणजे मी दुर्योधन म्हणलं जाय स्वतः फारख पांडव 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 काय चाललंय हा माणूस आमचं खातो आणि त्यांची विदारी करतो. तो अपमान सहन झाल्यानंतर न सहन झाल्यामुळे दुसरी खरी गोष्ट होती जे त्यांना करायचं होतं ती वेळ आली होती. काय करायचं होतं तीर्थाटन. अखिल भारतभूमीतील जे काही तीर्थ होती त्या सगळ्यांचं मनसोक्त तीर्थाटन करून कृष्ण कथा कृष्ण नाम गान हे सगळं करून तृप्त अवस्थेत ते पुन्हा आले आपल्या हस्तिनापुरात. त्यावेळी सगळं युद्ध वगैरे संपलं होतं. धृतराष्ट्र कधी कधी आपण प्रचार करतो आणि आपल्या प्रचाराची इच्छा अशी दिसते की कोणाला पकडायचा की उद्या तो म्हटला म्हणजे उद्या तुम्ही ज्या करतो असं नसतं. कधी तिथे लोक वेळ घेतात. धृतराष्ट्राने आयुष्य घेतलं संपूर्ण आयुष्य प्रचार ऐकून 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 शेवटी विदुर म्हणाले की अरे तू या युधिष्ठिराच्या घरी या भीमाने याने तुझे 100 पुत्र मारले
त्याने घरातली एक भाकर अशी बाहेर फेकून द्यावी आणि रस्त्यावरच्या कुत्र्याने तिचा रचका तोडावा असा तो खातोय. तुला काय वाटत की नाही हे ऐकून मात्र धृतराष्ट्र म्हणाला की चुकलो, आयुष्यभर तुम्हाला सतत चांगला उपदेश करत राहिला कधीच तो घेतला नाही. मात्र शेवट झाला सगळ्याचा. ते ऐकून धृतराष्ट्र जे सगळं सोडून जातो जगला आणि आयुष्याच्या अगदी शेवटच्या क्षणी धृतराष्ट्र आत्मसाक्षात्कार प्राप्त करतो. ही अशी एक विद्या आहे, कोणी जाऊ शकत नाही की आमचा आमची वेळ गेली आता आम्हाला जाणार नाही. ही अध्यात्म विद्या आहे, या विद्येसाठीच मनुष्य तुला मिळालेला आहे. बाकी कोणत्याही कला या सगळ्या येथे जातील, हस्तकला पाककला शिल्पकला त्या त्यांना काय महत्व नाहीये, पण आत्मसाक्षात्काराची कला हे मनुष्य जन्माचं मुख्य ध्येय आहे. त्या यमराजाचं हे मधूत आणि त्यांना अठरा म्हणाले विष्णुदूत त्यांच्यामध्ये मोठी चर्चा होते. सहाव्या स्कंदामध्ये त्याचं विशेष वर्णन केलेलं आहे आणि शेवटी विष्णू सिद्ध करतात की याने देवाचं नाव घेतलंय, अमेराचं नाव घेतलंय, त्या तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. प्रथम यमदूत हरून पराभूत होऊन घेऊन जातात. आज आम्ही पाहतो कोण होते, कोण होते लोक, मी कोणाला पाहिलं, तीन लोक असे होते, चार लोक असे होते. त्यातनं असं होतं का की अजय मेळा चला आता सोडलो पुन्हा माझ्या करूया. शेवटची 12 वर्ष अजामे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 12 वर्ष हरिद्वारला जाऊन तो जप करतो. ज्यावेळी त्याचं ते शरीर सोडण्याचा काळ येतो, ते 4 विष्णुदूत एक वैकुंठातील दीर्घ विमान घेऊन पुन्हा अशा जगतात घेऊन जातात ज्या ठिकाणी मृत्यू नाही, जन्मच नाही, त्यामुळे आजार पण नाही, नदी माता पण नाही आणि मृत्यू नाही. तर मृत्यू न होण्यासाठी मृत्यूवर विजय प्राप्त करण्याची आवश्यकता नाहीये, जन्मावर विजय प्राप्त करण्याची आवश्यकता. कारण मृत्यू का होतो, तो जन्म झाल्यामुळे. जर मोठा जन्मच झाला नाही तर मृत्यू कसला, जन्म झाला मृत्यू नाही म्हणून मधलं माता पण आधार पण पडत नाही. जरा ते सोपं आहे की जन्म झाल्यामुळे शरीर होत, ते शरीर म्हातारं होत, त्याच्यामुळे व्याधी होत, मृत्यू होत. यापुढे आपण आत्म्याचा गूढ प्रवास याविषयी काही पाहणार आहोत की प्रत्येकाला त्याचं शरीर हे एक प्रकारची आवड निर्माण केल्यामुळे होत असत. आपण म्हणतो ना तरी की आवड आहे पण सवड नाही, म्हणजे डिझायर आणि डिझर्व इच्छा आहे पण त्याला पाठबळ नाही. तुम्ही इथं मुंबईला आमच्या मंदिरात तिथे आलात, तिथे गाड्यांचे शोरूम आहे. ही निळी गाडी बरी आहे, किती आहे 85 लाख म्हणा, कारण गाडी आवडली म्हणजे बिल केवळ म्हणजे नुसतं आवड चालत नाही. किंवा कोणाकडे कोणी म्हटलं की माझ्याकडे आता 5 कोटी रुपये तर तुम्ही ही गाडी घ्या ना, तर नको पडती असं कसं, म्हणजे 5 कोटी तर घेतली पाहिजे म्हणजे माझ्याकडे पैसा आहे पण मला ती आवड नाही. ज्यावेळी आवड आणि सवड या दोघांची सांगड होते त्यावेळी ते शरीर तुम्हाला प्रदान केलं जात. आणि प्रदान म्हणजे कसं काय, जबरदस्तीने समजा एकाने माझं पाकिट मारलं त्याने म्हटलं ठीक आहे पाकिट मारलंय तर असं करा मला एक तुम्ही एक 3 दिवसाची सोडा द्या. हे बघ तू आता पाकिट मारलंय का, आता अशामुळे सदा काय होईल हे आम्ही ठरवला समजला, त्यात तुम्हाला काही होणार नाही. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळी कार्य पाहिली आणि त्याच्यापैकी एखादं कार्य आपण म्हणून हे मला आवडलं ते केलं की मग त्यांची प्रतिक्रिया आहे त्याच्यावर आपण काही नियंत्रण नसतं. तसं वाघ तुम्ही कधी डॉक्युमेंटरी फिल्म पाहिले की वाघ एका हरणाला पकडतो, गावीट पकडतो, अगदी वेगपणे आपण अशी पाय उडावी शरीर उघडतो आणि चित्र असं हे खाऊया हे नको हे ठीक आहे सोडून द्या.
त्याच्या चेहऱ्यावरती खुंचीपणा नसतो असा,
मनुष्याच्या चेहऱ्यावरती असतो. म्हणजे मनुष्य जो आहे त्याच्यामध्ये अजूनच पशुत्व आहे ते पूर्ण केलं नाहीये. मुंबईला जे क्रूर कर्मी येऊन त्यांनी हत्याकांड केलं आता परवा, पण सांगितलं की त्याच्यापैकी एक माणूस आपली बंदूक चालवताना हसलो होता, त्याला एवढ्या दिवस ते ट्रेनिंग दिलं होतं, ट्रेनिंग दिलं होतं पुढे कुठ्याच्या याच्यावरती, पण आज तो प्रत्यक्ष लोकांना मारत होता.
काय कुठं काही इच्छा की लोकांना आपण जीव मारावं आणि ते भारताला म्हणून हसावं.
म्हणजे जर का नीट योग्य प्रकारे प्रशिक्षण दिलं नसेल तर मनुष्य हा पशु होऊनही हीन पशु होऊ शकतो, आणि योग्य प्रशिक्षण दिलं तर देवतेपेक्षाही मोठा श्रेष्ठ सत्वगुण होऊ शकतो.
सध्या कित्येक लोक म्हणतात की आमचा या पुनर्जन्मावरती विश्वासच नाही.
का विश्वास नाहीये? तर आमचं काय होईल की काळजी आहे की नकोच द्या मला. त्याने काहीच अभ्यास केला नाही आणि नुसतं जेवण परीक्षेला बसला तर रिपोर्ट काय पाहिजे नको 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 नको. कारण आता मी पाहिलं ते तसे सिंगल डिजिट आणि डबल डिजिट पाहायला मिळत होते तुम्हाला 0 5 3 2. म्हणजे ज्याने नीट अभ्यास केला आहे त्याला आनंद वाटतो. 90 86 60 70 असतील ते. सध्याच्या तथाकथित बुद्धिवादी लोकांना आपल्या पुढे काय होईल हे इतकं भयान विद्रूप आणि भयप्रद दिसत आहे की ते पहा तुम्ही. सध्या काही कोणाच्या विशिष्ट वर्गाविषयी काही द्वेष नाहीये, पण राजकारणी लोक खुर्चीला चेकून बसणारे किंवा ज्यांनी अत्यंत अन्याय करून ते पद मिळवलेलं आहे, बहुतेक करून ते मृत्यूच्या आधी 15 20 दिवस 30 दिवस 40 दिवस केवळ कोमामध्ये असतात. मरतही नाही जिवंतही नाही. कारण समोर जे भविष्य आहे ते दिसतंय आता, ते पाहण्याची इच्छा होत नाहीये इतकं भयप्रद आहे ते, आणि हे शरीर सोडत नाहीये. एकदा एका माणसाने प्रभूला सांगितलं नाही एका डॉक्टरने सांगितलं प्रभूला की या ठिकाणी एक मोठा उद्योगपती मरतोय, तो मरायच्या क्षणी डॉक्टरने म्हणतोय 4 वर्ष द्या फक्त मला कृपा करून 4 वर्ष हवी मला. का पण किती कल्पना केली होत्या मी, किती प्लान्स आहेत, किती योजना आहेत माझ्या की हा बाबा असा असावा, त्याला हे करावं करावा, त्याला असं करावं, समोर पडली असावी, नंतर बाल असावी. पण मध्येच कोणाकडून तुम्हाला वेगळं आमंत्रण येते. कल्पना करा या सगळ्या योजना, हे सगळ्या कल्पना घेऊन जर तुम्ही गेला असेल असाल त्याचा कुठेतरी त्याचा स्फोट होईल की बाहेर. श्री प्रभूने एक शेवट उदाहरण देतात त्यावर आपण आपले एक मुद्दे संपवू आणि तो शेवटचा मुद्दा तो घेऊ आपण. कि एक मनुष्य आहे, तुम्ही आम्ही सर्व माझा भूतकाळ की मी सांगल्याप्रमाणे मुंबईला आलो जन्माला वगैरे वगैरे शाळा कॉलेज, माझा वर्तमान का मी आता इस्कॉनचा प्रचार आहे, माझं भविष्य का काय माहिती काय चांगला असावा भक्ताच्या कृपेने. एक मरणासारखा व्यक्ती आहे, त्याचा भूतकाळ आहे वर्तमान काळ आहे. भूतकाळ काय माहितीये त्याचं पूर्ण आयुष्य, वर्तमान काळ काय तो आता मरणासारखा आहे, त्याचं भविष्य काय त्याचं भविष्य नाही आहे होऊ शकत नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये भूत वर्तमान भविष्य असणार पाहिजे. एक मूळ जन्माला आलंय त्याचं भविष्य काय पुढचं आयुष्य, वर्तमान काय आता ते जन्माला आले त्याचा भूतकाळ काय याला काहीच होता भूतकाळ होऊ शकत नाही. म्हणजे एकाला प्रत्येकाला जे जी शरीर मिळत आधी काहीतरी काळ असतो भूतकाळ एक असतो वर्तमान काळ भविष्य काळ. आता आपण एक मिनिट हे शेवटचं बघूया. तर शेवटचा मुद्दा असा आहे की परत येऊ नका, परत येऊ नका नवरे लहान होते. आपण एक आमचे उदाहरण द्यायचे की एका उत्तर भारतीय मुलीचं प्रेम विवाह असतो, प्रेम विवाह. त्या प्रेम विवाहामध्ये सर्व काही घट असत, पण त्यांच्या अवधीप्रमाणे एक प्रसंग असा असतो ज्यावेळी त्या मुलीने आपल्या नवीन घरदाराला रडलं पाहिजे. तर ती मुलगी म्हणते की का रडू, 5-6 वर्ष त्यांचं इतकं विवाहाची इच्छा होती, सगळ्यांचा विरोध होता, त्यांनी सगळ्या विरोधात न जुमानता विवाह करणार. आणि शेवटी दोघांच्या माता पित्याने म्हणले ठीक आहे करणार आहे ते रामदास भरे नात्यांनी म्हणे ठीक आहे. तर ती मुलगी म्हणते पण फोटो आल्बम साठी एक फोटो लागतो ती म्हणजे बघा मी रडणार रडणार नाही. शेवटी तिला बळजबरीने जेव्हा कामा मिळतो असं ते करू तर अश्रू आणले तो फोटो घेत आहे. तर पूर्वी कसं असायचं, 9 वर्षाची मुलगी 11 वर्षाचा मुलगा त्यांचा विवाह आणि विवाह लगेच ती मुली काही घरी जायची नाही आपल्या पतीच्या घरी. 9 वर्षाच्या मुलीला काय समजणार पती वगैरे एवढी सगळी मुलांनी हा ऐकू नका सगळ्यांना आवडला पती ठीक आहे पती तो पती. मग तो मुलगा घरी घ्यायचा कधी कधी दर सणासुदीला आणि सगळ्या मुली आई बहिणी वगैरे हा लाडू त्या पतीला जाऊन दे. तर ती अशी 10 वर्षाची मुली जाऊन एक पाठ आणि तो पण आपला ही माझी पत्नी मुली असे मला लागलो तर ती खातो. शरीर आपोआप निसर्ग नियमाप्रमाणे विकसित होऊ लागतो. त्याचं स्नेह आपली प्रेम या भावना होत असतात आणि एक दिवस सांगितलं जातं उद्या तुला तुझ्या पतीच्या घरी जावं लागेल. तुला काहीच माहिती नाही घरी कोण असेल, सासू कशी असेल, सासरे कशी असेल, नणंदा कशी असेल, भावदा कशी असेल, कोण काही कल्पना नाही. एवढी वर्ष या मैत्रिणी सखी आई वडील सगळे ती ज्यावेळी शेवटी आपल्या पतीच्या घरी जाईल त्या दिवशी नुसत्या गंगा जमुना वाहत असतात. आता नंतर तिला आपलं घर आवडतं वगैरे त्या गोष्टी सगळ्या तुमच्या घडतात ते आपल्या कसं सांगायचंय की ज्या व्यक्तीला पुन्हा जन्माचं विज्ञान काही माहिती नाही काहीच माहिती कुठे चांगलं होती नंतर त्याला हे घर हे सगळं अंगण हे कोल्हापूर हे सोडत नाही अगदी. समजा तुम्हाला समजलं की पुढे आपल्याला भगवत धामात जायचंय हे जे भक्त आता समोर दिसत आहेत ना त्यांची शरीर आता वृद्ध होतील काय काही शरीर आधीच रोग जर्जर आहे हेच भक्त तिकडे असतील काही जण ऍडव्हान्स पार्टी म्हणून पुढे जातील ते त्या ठिकाणी स्वागत करतील त्या ठिकाणी सचित आनंद असं जे वातावरण आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या दुःख कसं म्हणजेच पुनर्जन्माचं विज्ञान पारंगत असलेले भक्त त्यांना मृत्यू हा मृत्यू नसून शाश्वत जीवनाचं द्वार उघडलं जात आणि हे रहस्य किंवा हे विज्ञान माहीत नसलेले जे या जगामध्ये कोणी म्हणले की शेर खान आहे नक्कीच तुम्ही आता जे जीवन जगला त्यात तुम्हाला तो शेर खान झाला पाहिजे खान निघून जाईल शेर म्हणून राहिला. म्हणून हा जो 84 वर्षाचा फेरा आहे हा प्रत्येकाला माझ्याकडे 2 पर्याय आहेत. थोडा उशीर झालेला आहे आज आपण 7 वाजता सुरू केलं उद्यापासून आपण 6:30 सुरू करू. मी स्वतः प्रश्न असा आहे की प्रश्नोत्तर आता घ्यायची का उद्या ज्यांना प्रश्न आहे ते उद्या प्रश्न विचारतील आपण उद्या घेऊ शकतो. तर जर का लवकर त्याची घाई असेल तर आज आपण लवकर कार्यक्रम आटवूया. काय करावं कोणाकडे प्रश्न आहेत उद्या ठीक आहे. तर ज्यांचे प्रश्न असतील कृपया एखादी लिहून ठेवा आणि आपण त्या प्रश्नाची उद्या करू. माझ्याकडे एक स्लाइड शो आहे त्यात पण जरा 10-15 मिनिट जातील जो पण मी असं करतो उद्या सुरुवातीला आपण ही स्लाइड्स पाहू प्रश्नोत्तर घेऊ आणि उद्याचा विषय जो आहे भगवंत कोण आहे त्याबद्दल चर्चा सुरू करू. श्री प्रभुपाद की जय. धन्यवाद. हरे कृष्ण. सर्वांसाठी प्रसाद आहे सर्वांनी कृपया आपलं कुपन दाखवून प्रसाद घ्या. धन्यवाद.
सांगतात.